आकाशवाणी मुंबई। शैलेश औटी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम, जनजीवन विस्कळीत। विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित। ऑगस्टपासून तेल उत्पादनात प्रतिदिन 188,000 बॅरलची वाढ करण्याचा ओपेकचा निर्णय। आणि विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तिजनबाई यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। राज्यात आजही मुंबईसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे। ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतुकीला फटका बसला आहे। अनेक ठिकाणी झाडं पडली आहेत, त्यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं। यासह राज्यभरातल्या पावसाबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून।
मुंबईत आज सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे दादर, माटुंगा, शिवाजी पार्क परिसर, घाटकोपर या ठिकाणी अनेक झाडं उन्मळून पडली। कुर्ल्यात झाड अंगावर पडून एकाचा मृत्यू झाला। मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरची सर्व वाहतूक एक तास थांबवण्यात आली, यामुळे विमान वाहतुकीला मोठा फटका बसला। बृहन्मुंबई क्षेत्रात गेल्या 24 तासात जुलै महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत सुमारे 74% पावसाची नोंद झाली आहे। क्षेत्राच्या विविध भागांमध्ये या कालावधीत 250 ते 300 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। नवी मुंबई परिसरात सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे। पावसाबरोबर आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे घणसोली आणि ऐरोली इथं इमारतींवरचे पत्रे उडून गेले। ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं, तसंच झाडं उन्मळून पडलीत। ठाण्यात एका इमारतीची गॅलरी कोसळल्यामुळे 2 जण जखमी झाले। ठाणे शहरासह कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, डोंबिवली आणि नवी मुंबईतले अनेक सखल भाग जलमय झाले असून अनेक रहिवासी पाण्यात अडकले आहेत। रायगड जिल्ह्यात नेरळ हद्दीतल्या पेब किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या 4 जणांपैकी 1 जण दरड कोसळून जखमी झाला। खोपोली इथल्या झेनिथ धबधब्याच्या परिसरात अडकलेल्या 100 हून अधिक पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली। मुंबई गोवा महामार्गावर सुकेळ खिंडीत पाणी साचल्यामुळे हा महामार्ग बंद आहे, तर रोहा भिसे नागोटणे मार्गावर भिसे खिंडीत दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे हा रस्ता दिवसभरासाठी बंद केला आहे। रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सर्व नद्यांची पाणी पातळी वाढली आहे। खेडमधल्या जगबुडी नदीनं धोका पातळी ओलांडली, तर नारिंगी नदीचं पाणीही पात्राबाहेर आलं आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आहे। पावसामुळे जिल्ह्यातल्या सुमारे 70 गावांमधला वीज पुरवठा खंडित झाला आहे। नाशिक शहरासह जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसानं उघडीप दिली। अकोल्यात मात्र म्हणावा तसा पाऊस झालेला नाही। गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यात 2 दिवस मुसळधार पाऊस झाला, यामुळे लाहेरी बिनागुंडा मार्गावरच्या गुंडेनूर नाल्याला पूर आल्यामुळे गुंडेनूर, पेरलमल भट्टी, पुंगासूर या गावांचा संपर्क तुटला आहे। पालघर, बुलढाणा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातही पाऊस झाला।
विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी दूरस्थ पद्धतीनं वितरित केला। केंद्र सरकारनं या योजनेतला आपला वाटा दिला असून राज्य सरकारांनीही आपापला वाटा वितरित करावा असं आवाहन त्यांनी केलं।
ये भारत सरकार की प्रतिबद्धता का परिणाम है कि कार्यक्रम के क्रियान्वयन में वित्तीय संसाधनों की पैसे की कमी नहीं आएगी। मैं सभी राज्य सरकारों को पुनः आग्रह करूंगा कि भारत सरकार ने अपना शेयर दे दिया, वो अपना शेयर दें ताकि मजदूरों को मजदूरी मिलने में विलंब ना हो।
पश्चिम आशियात लागू झालेल्या युद्धविरामानंतर हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून LNG अर्थात द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत झाल्यानंतर LNGच्या पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध सरकारनं मागे घेतले आहेत। या वर्षीच्या मार्च महिन्यात हे निर्बंध लादले होते। पेट्रोलियम निर्यातदार देशांची संस्था ओपेक प्लसनं येत्या ऑगस्टपासून तेल उत्पादनात प्रतिदिन 188,000 बॅरलची वाढ करण्याचं ठरवलं आहे। 7 ओपेक प्लस देशांच्या आज झालेल्या ऑनलाईन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे। सौदी अरेबिया, रशिया, इराक, कुवेत, कझाकिस्तान, अल्जेरिया आणि ओमान हे 7 देश ओपेक प्लसचे सदस्य असून पेट्रोलियम पदार्थांच्या जागतिक बाजारपेठेत स्थैर्य आणण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं या बैठकीनंतर काढलेल्या पत्रकात म्हटलं आहे। बाजारपेठेच्या मागणीनुसार हे उत्पादन कमी जास्त केलं जाईल असंही या पत्रकात म्हटलं आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तिजनबाई यांचं आज निधन झालं। त्या 70 वर्षांच्या होत्या। गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते। आज पहाटे 3:15 च्या सुमाराला त्यांची प्राणज्योत मालवली। ताकदीचा आवाज, रंगमंचावरचा आकर्षक वावर आणि सादरीकरणाच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीतून त्यांनी पंडवानी या छत्तीसगडच्या लोककलेला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या अद्वितीय योगदानासाठी त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तिजनबाईंच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं. भारतीय संस्कृती जागतिक मंचावर नेण्यातलं त्यांचं योगदान सदैव स्मरणात राहील या शब्दात राष्ट्रपतींनी त्यांना आदरांजली वाहिली. तिजनबाईंनी भारताची समृद्ध लोकपरंपरा, विशेषतः महाभारताच्या अजरामर गोष्टी जनमानसापर्यंत नेल्या असे गौरवोद्गार उपराष्ट्रपतींनी काढले. तिजनबाईंच्या निधनानं कला आणि संस्कृती विश्वाची अपरिमित हानी झाल्याची भावना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. याशिवाय विविध क्षेत्रातले मान्यवर तिजनबाई यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहत आहेत. परदेशी गुंतवणूकदारांनी जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून 708 कोटी रुपये मूल्याचे भारतीय समभाग खरेदी केले आहेत. गेले सलग 3 महिने परदेशी गुंतवणूकदार भारतीय समभागांची विक्री करत होते. जून महिन्यात केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेनं केलेल्या अनेक उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम झाल्याचं आता दिसून येत आहे. जून अखेरपर्यंत ही विक्रीची लाट ओसरली असून आता खरेदी सुरू झाली आहे. टेलिग्राम या लोकप्रिय संदेशवहन मंचावरून चित्रपट, ओटीटीवरील कार्यक्रम आणि इतर दृकश्राव्य सामग्रीची बेकायदा देवाणघेवाण रोखण्यासाठी केंद्र सरकारनं टेलिग्रामला नोटीस बजावली आहे. यासंदर्भात केलेल्या कारवाईचा अहवाल 15 दिवसात सादर करण्याचे निर्देश माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं दिले आहेत. कॉपीराईटचं उल्लंघन हा केवळ दिवाणी नव्हे तर फौजदारी गुन्हाही असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. बेकायदा सामग्री हटवण्यासाठी सरकारच्या सूचनांची वाट न पाहता टेलिग्रामनं स्वतःहून प्रभावी उपाययोजना कराव्यात असंही या नोटीशीत नमूद करण्यात आलं आहे. नियमांचं पालन न झाल्यास पुढील कायदेशीर कारवाईचा इशाराही सरकारनं दिला आहे. इन्स्टाग्रामवरच्या सशुल्क जाहिरातींमधलं बाललैंगिक शोषण आणि शोषणात्मक आशयासंदर्भात केंद्र सरकारनं मेटा या समाज माध्यम कंपनीला नोटीस बजावली आहे. बाललैंगिक शोषणाला प्रोत्साहन देणाऱ्या सर्व जाहिराती आणि आशय बंद करण्याचे आदेश सरकारनं मेटाला दिले असून या प्रकरणी 7 दिवसांच्या आत सविस्तर स्पष्टीकरणही मागवलं आहे. व्यापार, स्थलांतर आणि इतर धोरणात्मक विषयांबाबत परराष्ट्र मंत्रालयाला आपण सल्ला देत असल्याचा दावा काही व्यक्ती समाज माध्यमांवर करत असून यासंदर्भात सशुल्क सेवा तसंच मंत्रालयाबरोबर कसं काम करावं याबाबत लोकांना माहिती देत आहेत याबाबतच्या दाव्यांचं परराष्ट्र मंत्रालयानं खंडन केलं असून अशा व्यक्तींचा परराष्ट्र मंत्रालयाशी कोणताही संबंध नसल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. तसंच सर्वांनी समाज माध्यमांवरच्या अशा प्रकारच्या खोट्या पोस्टपासून सावधानता बाळगावी असं आवाहनही मंत्रालयानं केलं आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी इंडोनेशियाला दिलेल्या भेटीला 100 वर्ष पूर्ण झाल्याप्रित्यर्थ इंडोनेशिया सरकारनं येत्या वर्षभरात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम करण्याचं ठरवलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा इंडोनेशिया दौरा उद्या सुरू होत आहे. त्या दरम्यान या शताब्दी कार्यक्रमांचा प्रारंभ होणार आहे. इंडोनेशियातले भारताचे राजदूत संदीप चक्रवर्ती यांनी आकाशवाणीला ही माहिती दिली. गुरुदेवांच्या 3 महिन्यांच्या इंडोनेशिया भेटीत त्यांनी त्या देशाच्या संस्कृतीचा अभ्यास केला. इंडोनेशियाची मेणाच्या सहाय्यानं वस्त्र रंगवण्याची बाटिक कला त्यांनीच बंगालमध्ये नेली आणि आता ती शांतिनिकेतन बाटिक कला या नावानं प्रसिद्ध आहे. इंडोनेशियाचे पहिले शिक्षण मंत्री की हजार देवांतरा यांनी शांतिनिकेतनच्या संकल्पनेनं प्रभावित होऊन इंडोनेशियामध्ये बागेतल्या शाळा सुरू केल्या होत्या. उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी देशाच्या नव्या नौदलातल्या कांगकोन या युद्धनौकेवरून करण्यात आलेल्या क्रूज क्षेपणास्त्रासह विविध शस्त्रप्रणालींच्या चाचण्यांचं निरीक्षण केलं. सरकारी माध्यमांनी आज दिलेल्या वृत्तानुसार 5,000 टन क्षमतेच्या कांगकोन या युद्धनौकेवर या चाचण्या शुक्रवारी पार पडल्या. या चाचण्यांचा उद्देश युद्धनौकेच्या लढाऊ प्रणालींची कार्यक्षमता तपासणे हा होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम, जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी राम जी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या हस्ते वितरित. ऑगस्टपासून तेल उत्पादनात प्रतिदिन 188,000 बॅरलची वाढ करण्याचा ओपेकचा निर्णय आणि विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तिजनबाई यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.